आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित वापरासाठी मार्गदर्शक सूचना प्रकाशित. राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच औपचारिक भागीदारी. एकल महिलांसाठी पुणे जिल्हा परिषदेद्वारे माझे अस्तित्व प्रकल्प. आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान. आता सविस्तर बातम्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामकाजासंबंधी मार्गदर्शक सूचना काल नवी दिल्लीत प्रकाशित केल्या. प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद आणि मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन याप्रसंगी उपस्थित होते. याविषयीचा एक वृत्तांत माझ्या सहकारी मंजुषा गायधनी यांच्याकडून.
विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरक्षित समावेशक आणि जबाबदार पद्धतीनं होण्याची खात्री करण्यासाठी या मार्गदर्शक सूचनांद्वारे एक सर्वंकष चौकट सरकारनं आखून दिली आहे. या चौकटीमधील मुख्य तत्वातील भावना अतिशय साधी आहे. ती म्हणजे कोणतीही हानी करू नका, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी रुजण्याआधी आणि रुजण्याऐवजी हानिकारक पद्धतीनंच होताना दिसत आहे. व्यक्ती आणि समाज यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापरातून होणारी जोखीम दूर करण्यासाठी अतिआधुनिक नवे शोध लावणं आणि या क्षमतेचा वापर सुरक्षितपणे विकसित आणि लागू करण्यासाठी एक शक्तिशाली कामकाजाची चौकट या सूचनांमध्ये प्रस्तावित आहे. भारताचं एआय मिशन या परिसंस्थेला सबळ करेल आणि अनेक देशांना प्रेरित करेल अशी अपेक्षा आहे.
उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचा पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहत परिसरात काल पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच न्यायव्यवस्था प्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. न्यायालयीन इमारती प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेश सुलभ करणाऱ्या ठराव्यात अशी अपेक्षा न्यायमूर्ती गवई यांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत पूर्णपणे एआय सक्षम असेल आणि देशातील इतर न्यायालयांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते गोरेगाव पश्चिम इथं महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभही काल करण्यात आला. याप्रसंगी न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा देशात सर्वोत्तमपैकी एक आहे असे गौरवोद्गार सरन्यायाधीशांनी याप्रसंगी काढले. महाराष्ट्र हे 3 राष्ट्रीय विधी विद्यापीठ असलेलं देशातील एकमेव राज्य आहे. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचं केंद्र बनेल. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये जगातील सर्वोच्च विद्यापीठ येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी काल मुंबईत राज्य शासनाद्वारे स्टारलिंक कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. अशी औपचारिक भागीदारी करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. कितीही दुर्गम भागातील असली तरी प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि गावं आता डिजिटल संपर्कात येणार आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष, वनचौक्या, किनारी क्षेत्र यांना ही उपग्रह आधारित इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील एकल महिलांना विद्यमान शासकीय योजनांमधून अधिकाधिक मदत मिळावी या उद्देशानं जिल्हा परिषदेद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून माझे अस्तित्व हा विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत.
या उपक्रमाअंतर्गत एकल महिलांना 7 बाऱ्यावर नाव नोंदवणं, घरपट्टी आणि घरकुलाच्या कागदपत्रांवर नाव नोंदवणं, शिधापत्रिका, आधार, आयुष्मान भारत कार्ड आदी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष शिबिरांचं आयोजनही करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये 28,761 एकल महिलांना आरोग्य तपासणी आणि मोफत उपचाराची गरज असल्याचं आढळून आलं आहे. 22,000 महिलांना हक्काची निवाऱ्याची आवश्यकता आहे, तर कृषी आधारित आणि कृषी पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी 11,904 महिलांना मदतीची आवश्यकता असून 5,927 महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज आहे. या सर्व कामी माझे अस्तित्व हा विशेष प्रकल्प उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरू यांच्यासह संध्या खान, पुणे.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेती, घरं, रस्ते, पूल, वीज आणि पाणीपुरवठा तसंच सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय केंद्रीय पथकानं काल अहिल्यानगर, सोलापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील भागांना भेट देऊन पाहणी केली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देणाऱ्या पथकाचं नेतृत्व सहसचिव आर के पांडे यांनी केलं. त्यांच्यासोबत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ अरविंद वाघमारे तसंच गृह मंत्रालयाचे आशिष गौर उपस्थित होते. पावसाचं पाणी घरात शिरल्यानं नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकानं संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात एका पथकानं पाहणी केली. या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव कंदर्प पटेल, ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता. या पथकानं परांडा तालुक्यातील खासगाव आणि वागे गव्हाण या गावांना भेटी दिल्या. खासगाव इथं पुरामुळे नुकसान झालेले शेतकरी दत्तात्रय सातपोते आणि प्रदीप शहा यांच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केंद्रीय पथकानं कालपासून सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे विविध भागात झालेल्या शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकानं काल जिल्ह्यात दौरा केला. गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे 10 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. भरपाईची रक्कम जमा झाली नसेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्याला आतापर्यंत मदतीपोटी 1,098 कोटींचं अनुदान मिळालं असून आणखी मदत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. नीना कुलकर्णी यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. रंगभूमी दिनानिमित्त काल विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सांगलीत आयोजित करण्यात आले. पुरस्कारानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना नीना कुलकर्णी म्हणाल्या,
नाटक ही सामूहिक कला आहे असं माझं मत आहे आणि एकट्याचं नाही आहे काम. त्याच्यामुळे हे पदक जरी मला मिळालं असेल तर ते प्रतिकात्मक मी आहे असं मी समजते. त्याच्यामागे रंगमंचावरील कलाकार म्हणजे अगदी निर्माते, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ, रंगमंचा मागील कलाकार, बॅकस्टेज वर्कर्स, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे मायबाप प्रेक्षक, हे सगळे जमले तर नाटक होतं आणि ही सगळी एकसंधता जमली तर नाटका रंग चढतो. तर मी भाग्यवान आहे या बाबतीत की मी जी काही आजपर्यंत नाटकं केली त्याला भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी आणि अतिशय प्रेम केलं माझ्यावर. हे प्रेम असं वृद्धिंगत होत जावं ही आशा करते.
वंदे मातरम या गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजेच सार्ध शतीनिमित्तानं देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्मृती दिनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीमध्ये होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येत आहे. आत्मकथनापासून पत्रलेखनापर्यंत विविध साहित्य प्रकारांमध्ये आपला ठसा उमटवलेल्या प्रतिभावंत साहित्यिक आणि बहुपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत उद्यापासून 3 दिवस विशेष कार्यक्रम होणार आहेत. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित वापरासाठी मार्गदर्शक सूचना प्रकाशित. राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच औपचारिक भागीदारी. एकल महिलांसाठी पुणे जिल्हा परिषदेद्वारे माझे अस्तित्व प्रकल्प आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.